chinimandi.com podcast.
विझी डेली शिको मार्केट अपडेट मंगळवार 17 मार्च 2020. डोमेस्टिक मार्केट कोरोना व्हायरसच्या वाढत्या भीतीने बाजारपेठेत शांतता दर्शवली. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3210 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर M30 व्यापार 3275 रुपये ते 3225 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30 व्यापार 3160 रुपये ते 3230 रुपये होता. गुजरातमध्ये M30 व्यापार 3280 रुपये ते 3300 रुपये राहिला. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3440 रुपये ते 3460 रुपये राहिला. तर M30 व्यापार 3460 रुपये ते 3480 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30 व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये होता. तर M30 व्यापार 3300 रुपये ते 3325 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $341 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.07 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.30 मध्ये झाला तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.00 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 2196 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $29.66 होते. इक्विटी BSE Sensex 810.98 अंकांनी खाली येऊन 30,579.09 अंकावर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE Nifty 230.35 अंकांनी खाली येऊन 8,967.05 अंकावर बंद झाला.